मोरे त्यांच्या मोरे
असं दोन
ओके घे चढला जोर चढला जोर आईची शपथ खरा प्रेम दावला
मला म्हटलं शिवी दिली काय म्हणलं बाबा आता काय कळलं मला तर
आईची शपथ आईची शपथ खरा प्रेम दावला
काय वाटतं तुला
परत घेऊ का तो राम नाही खाली पंच
आईची
शपथ खरा प्रेम दावला अरे आई किनारे सोन्यामा
ती सांग काय गायचंय तुला पुढे
हा चल
आता एक्झिट करायचं तुला
अरे ऐकणारे सोन्या माझ्या अरे खरंच माझ्या सोन्या माझ्या भावा मला रक्षिक पकडू घ्याव
डबल माझा झाला काय तिथं
अरे खरंच माझ्या सोन्या माझ्या भावा
राहू द्यायचं
खरंच पाहिजे ते खरंच पाहिजे
अरे खरंच माझ्या सोन्या माझ्या भावा
डबल माझ्या होते
बरोबर आहे पण चांगलं वाटतं कारण मी वाटतं कन्व्हिन्स कर जरा ते जरा
अरे खरंच माझ्या सोन्या माझ्या भावा घ्या आधी
बाबा मला याचं टेन्शन काय लागलं
या माणसं
बोल तर
मेन वाली लाईन भाऊ आपल्याकडे आली मेन वाली लाईन आपल्याकडे आली आय लव्ह यू ची लाईन आपल्याकडे आली भाऊ अरे ऐक माझ्या सोन्या माझ्या भावा मला
ऐकणार आहे ना
ऐकणार
आहे ओके
अरे ऐकणारे सोन्या माझ्या भावा मला रक्षिक पाखरू घाबल
दुसरा अंतरा
मी तेवढं पाठांतर करून आलो ना तेवढीच लाईन
दुसरा अंतरा करता आपण
किलर के बाद नाही अभिनय
बोलवले
तिने भावतीचे दोघ सरळ जाऊन भिडलो मी आहे वाग भावतीचे दोघ सरळ जाऊन भिडलो मी आहे वाग सरळ जाऊन भिडलो मी आहे वाग
सरळ सरळ जा
ओके
सरळ
ओके
काहीतरी एक 10 वाजता वगैरे कुठला
हलगीत आहे का
बोलवले
बोलवले तिने
खेळ
घे वापस चल.
बोलवले तिना भावतीचे दोघ, सरळ जाऊन भिडलो मी, मी आहे वाघ.
वाघच ठेवतो फक्त त्यातला, बाकी चांगला आहे तिकडं.
क्रॉस मे पहिला वाला वो गायगा ना.
हा क्रॉस आहे.
चढला जोर त्यांच्या मोर,
जरा म्हणणं जोर असल्यासारखं म्हणणं.
ठीक आहे चलो.
एखादा जोर असल्यासारखं नको ना म्हणू.
दे
आता दुसरा अंतर.
तिसऱ्या अंतराला डायरेक्ट स्टार्टच माझे लक्षात.
तिचा सुद्धा माझ्या मध्ये अडकला जीव, जवळ येऊन म्हणली पिल्लू आय लव्ह यू. बोलवले
ऐकून जाऊया आपण
सरके जायगे येतो.
तिचा सुद्धा माझ्या मध्ये अडकला जीव, जवळ येऊन म्हणली पिल्लू आय लव्ह यू.
चांगला डंग चांगला
जरा डंग वाटते का चांगला.
तिचा सुद्धा माझ्या मध्ये अडकला जीव, जवळ येऊन म्हणली पिल्लू आय लव्ह यू.
म्यूट केलं.
कुठल्या स्केल ला गाणं आहे?
ब्लॅक वन.
प्रेमाची रात हाताचे हात, आय लव्ह यू.
फिलर नंतरच्या दोन लाईन माझ्या आवाजामध्ये टेक कर. काय करू माहितीये का त्याला आपण, म्हणजे त्याला मीटरसाठी मी गाऊन ठेवतो त्या, म्हणजे त्याचा ढंग त्याला आला पाहिजे.
तिचा सुद्धा माझ्या मध्ये अडकला जीव, जवळ येऊन म्हणली पिल्लू आय लव्ह यू. आता मी कशाला कुणाला रव्यू, सांगणार भाव तुला पार्टी कधी देऊ. प्रेमजी दादा.
ओके म्हणजे हा त्याला मीटर लक्षात राहील की असं गायचंय.
प्रेमाची रात हातात हात,
ऐकून जा.
प्रेमाची रात हातात हात, प्रेमाची रात हातात हात.
ऐकून उशीर होते का?
बरं ठीक आहे चल वापस येते लेके आहे बेटर के साथ.